आकाशवाणी पुणे मंजिरी गानू प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. भारत आणि युरोपियन युनियन यांच्यात ऐतिहासिक मुक्त व्यापार कराराची घोषणा. संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून सुरुवात. राज्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थांचं पीएम सेतू योजनेअंतर्गत आधुनिकीकरण करण्याच्या योजनेला राज्य मंत्रिमंडळाची मान्यता. बालभारतीच्या हीरक महोत्सवी वर्षाचा प्रारंभ. राज्यातल्या विद्यार्थ्यांसाठी विविध उपक्रमांची शिक्षणमंत्र्यांची घोषणा. आणि राज्याच्या काही भागात अवकाळी पाऊस पिकं धोक्यात येण्याची शक्यता. आता सविस्तर बातम्या. युरोपियन महासंघ आणि भारत यांच्यात ऐतिहासिक मुक्त व्यापार करारावर काल नवी दिल्लीत स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. युरोपीय महासंघाचे अध्यक्ष आंतोनिओ कोस्टा, युरोपियन कमिशनच्या अध्यक्षा उर्सुला फॉन दर लेन आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात झालेल्या शिखर परिषदेनंतर हे करार करण्यात आले. युरोपियन महासंघातील सर्व 27 देशांसोबत हे करार करण्यात आले आहेत. व्यापार, सुरक्षा, संरक्षण भागीदारी, आपत्ती व्यवस्थापन तसंच हरित हायड्रोजन आदी क्षेत्रांसाठी हे करार करण्यात आले. युरोपीय देशांशी भारतानं केलेल्या या कराराला मदर ऑफ ऑल डील असं संबोधलं जात आहे, असं पंतप्रधान म्हणाले. या करारांमुळे भारत आणि युरोपियन महासंघ यांच्यातील संबंध अधिक दृढ झाले असून यामुळे गुंतवणुकीला चालना मिळेल, नवीन भागीदार बनतील तसंच जागतिक स्तरावर पुरवठा साखळी अधिक मजबूत होईल, असं पंतप्रधानांनी म्हटलं आहे. या करारांचा ज्या क्षेत्रांना विशेष करून लाभ होणार आहे त्याबद्दल सांगताना पंतप्रधान म्हणाले,
भारत के लेबर इंटेंसिव उत्पादों को यूरोपियन यूनियन मार्केट में इजी एक्सेस मिलेगा. इसमें विशेष तौर पर टेक्सटाइल, जेम्स एंड ज्वेलरी, ऑटो पार्ट्स और इंजीनियरिंग गुड्स शामिल हैं. फ्रूट्स, वेजिटेबल्स, प्रोसेस्ड फूड और मरीन प्रोडक्ट्स उसमें नए अवसर बनेंगे. इसका सीधा लाभ हमारे किसानों को, हमारे मछुआरों को मिलेगा. हमारे सर्विस सेक्टर को भी इससे फायदा होगा. विशेष रूप से आईटी, एजुकेशन, ट्रेडिशनल मेडिसिन और बिजनेस सर्विस लाभान्वित होंगे.
बदलत्या जागतिक परिस्थितीला तोंड देताना भारत आणि युरोपियन महासंघ हे धोरणात्मक आणि विश्वासार्ह भागीदार म्हणून एकत्र उभे आहेत, हाच संदेश या करारातून दिला जात आहे, असं युरोपियन महासंघाचे अध्यक्ष आंतोनिओ कोस्टा म्हणाले. तर भारताच्या होत असलेल्या प्रगतीबद्दल युरोपला अतिशय आनंद होत असल्याचं युरोपियन कमिशनच्या अध्यक्षा उर्सुला फॉन दर लेन म्हणाल्या. दरम्यान ऊर्जा सप्ताहानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या परिषदेचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते काल दूरस्थ पद्धतीनं उद्घाटन करण्यात आलं. देशात ऊर्जेची मागणी सातत्यानं वाढत असून ऊर्जा क्षेत्रासाठी भारतात मोठ्या संधी उपलब्ध आहेत, असं पंतप्रधान यावेळी बोलताना म्हणाले. संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून सुरुवात होत आहे. या पार्श्वभूमीवर अधिवेशनादरम्यान समोर येणाऱ्या महत्वाच्या राष्ट्रीय मुद्द्यांवर आणि कामकाजाच्या नियोजनाच्या दृष्टीनं केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी काल सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते. 2026-27 या आर्थिक वर्षासाठीचा अर्थसंकल्प 1 फेब्रुवारीला सादर केला जाणार आहे. संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा पहिला टप्पा 13 फेब्रुवारीपर्यंत सुरू राहणार असून दुसऱ्या टप्प्याचं कामकाज 9 मार्च ते 2 एप्रिल या कालावधीत होईल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली काल मुंबईत राज्य मंत्रिमंडळाची बैठक घेण्यात आली. राज्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थांचं अर्थात आयटीआय संस्थांचं पीएम सेतू योजनेअंतर्गत आधुनिकीकरण करण्याच्या योजनेला या बैठकीत मान्यता देण्यात आली. या योजनेच्या पहिल्या टप्प्यात नागपूर, छत्रपती संभाजीनगर आणि पुणे इथल्या आयटीआयचं आधुनिकीकरण केलं जाणार आहे. आयटीआयच्या आधुनिकीकरणासाठी हब अँड स्पोक प्रारूप विकसित केलं जाणार आहे. सार्वजनिक बांधकाम विभागातील सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योजक तसंच कंत्राटदारांची प्रलंबित देयकं अदा करण्यासाठी ट्रेड प्लॅटफॉर्मची निर्मिती, शत्रू मालमत्तेच्या खरेदी विक्रीवरील मुद्रांक शुल्कात प्रथम नोंदणी करताना माफी आदी निर्णयही या बैठकीत घेण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळादरम्यान मेट्रो मार्गिका 8 35 किलोमीटरच्या जोडणीलाही मंत्रिमंडळ पायाभूत सुविधा समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर 66 किलोमीटरपेक्षा जास्त लांबीच्या नाशिक शहर परिक्रमा मार्गासाठी 3,954 कोटी रुपयांच्या खर्चालाही काल मान्यता देण्यात आली. भारताला शाश्वत आणि सुरक्षित वाहतूक व्यवस्थेकडे नेण्यासाठी नाविन्यपूर्ण संशोधनाची गरज आहे असं प्रतिपादन केंद्रीय अवजड उद्योग आणि पोलाद मंत्री एचडी कुमारस्वामी यांनी काल पुण्यात केलं. अवजड उद्योग मंत्रालयाच्या वतीनं ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडियातर्फे सिम्पोझियम ऑन इंटरनॅशनल ऑटोमोटिव्ह टेक्नॉलॉजी SIAT 2026 या आंतरराष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटन प्रसंगी कुमारस्वामी बोलत होते. ARAIचे संचालक आणि परिषदेचे अध्यक्ष डॉ रेजी मथाई यावेळी उपस्थित होते. आत्मनिर्भर भारत मोहिमेअंतर्गत स्वदेशी बनावटीचं तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी संशोधक आणि उद्योजकांनी प्रयत्न करावेत. पर्यायी इंधन, इलेक्ट्रिक वाहनं आणि प्रगत सुरक्षा प्रणाली यासारख्या क्षेत्रात आत्मनिर्भर होण्यासाठी संशोधकांनी प्रयत्न करावेत असं आवाहन कुमारस्वामी यांनी यावेळी केलं. हे प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. सुसंस्कृत समाज घडवण्यामध्ये बालभारतीचं योगदान महत्वाचं आहे असं प्रतिपादन शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी काल पुण्यात केलं. महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक मंडळाच्या हीरक महोत्सवी वर्षाचा प्रारंभ काल भुसे यांच्या उपस्थितीत झाला. त्यावेळी ते बोलत होते. विद्यार्थिनींसाठी स्वसंरक्षणाचे धडे, विद्यार्थ्यांसाठी सैनिकी प्रशिक्षण, विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी हेल्थ कार्ड आदी उपक्रम 1 फेब्रुवारीपासून राबवणार असल्याची घोषणा दादाजी भुसे यांनी यावेळी केली. राज्य शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण परिषदेचे संचालक राहुल रेखावार, पाठ्यपुस्तक निर्मिती आणि अभ्यासक्रम संशोधन मंडळाच्या संचालिका अनुराधा ओक आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. यावेळी 4 पुस्तकांचं आणि किशोरच्या विशेष अंकाचं प्रकाशनही करण्यात आलं. हीरक महोत्सवानिमित्त बालभारतीनं तयार केलेल्या विशेष गाण्याचं अनावरणही यावेळी करण्यात आलं. जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत काल समाप्त झाली. राज्यातील 12 जिल्हा परिषदा आणि त्याअंतर्गत येणाऱ्या 125 पंचायत समित्यांसाठी येत्या 5 फेब्रुवारीला मतदान होणार असून 7 फेब्रुवारीला मतमोजणी होणार आहे. पंढरपूरमधील ज्येष्ठ लोकनाट्य कलाकार रघुवीर खेडकर यांची तमाशा लोककलेतील अमूल्य योगदानासाठी 2026 पद्म पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. हा पुरस्कार त्यांनी त्यांच्या मातोश्री कांताबाई सातारकर तसंच संपूर्ण तमाशा कलाकार समुदायाला अर्पण केला आहे. आकाशवाणीशी बोलताना आपल्या भावना व्यक्त करताना खेडकर म्हणाले,
मी 1979 स्टेजवर उभा राहिलो ते आतापर्यंत. आता माझं वय 65 आहे, म्हणजे 53 वर्ष मी कलेची सेवा केली, रसिकांची सेवा केली, समाज कार्य केले, देवळं बांधली, शाळा बांधल्यात, वाचनालय बांधलेत, व्यायाम शाळा बांधलेल्या आहेत, रोड करून दिलेले आहेत, पोलीस चौक्या बनवून दिलेल्या आहेत. एवढं कार्य मी माझ्या या कलेतून केलेलं आहे आणि त्याची पावती आज मला मिळते याबद्दल मी कृतज्ञ आहे.
भारत आणि न्यूझीलंड क्रिकेट संघांदरम्यानचा 20 षटकांचा चौथा सामना आज विशाखापट्टणम इथं खेळला जाणार आहे. 5 सामन्यांच्या मालिकेतील 3 सामने भारतानं याआधीच जिंकले असल्यानं मालिकेत विजयी आघाडी घेतली आहे. सांगली शहर आणि आसपासचा भाग तसंच नाशिक जिल्ह्याच्या काही भागात काल हलक्या स्वरूपाचा पाऊस पडला. द्राक्ष, मका, कांदा, पालेभाज्या आणि अन्य पिकांवर या अवकाळी पावसाचा दुष्परिणाम होऊ शकतो. नाशिक जिल्ह्याच्या काही भागामध्ये देखील काल दुपारी अवकाळी पावसाचा शिडकावा झाला. पावसामुळे काढणीला आलेला मका आणि कांदा पीक वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची तारांबळ उडाली. हवामान. विदर्भात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली असून राज्यात अन्यत्र तापमान सरासरीच्या जवळपास आहे. आज राज्यात सर्वत्र हवामान कोरडं राहण्याचा अंदाज पुणे वेधशाळेनं वर्तवला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. भारत आणि युरोपियन युनियन यांच्यात ऐतिहासिक मुक्त व्यापार कराराची घोषणा. संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून सुरुवात. राज्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थांचं पीएम सेतू योजनेअंतर्गत आधुनिकीकरण करण्याच्या योजनेला राज्य मंत्रिमंडळाची मान्यता. बालभारतीच्या हीरक महोत्सवी वर्षाचा प्रारंभ, राज्यातल्या विद्यार्थ्यांसाठी विविध उपक्रमांची शिक्षण मंत्र्यांची घोषणा आणि राज्याच्या काही भागात अवकाळी पाऊस, पिकं धोक्यात येण्याची शक्यता. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.